ഇനിയും കൂടെ കാണാൻ ബാക്കിയുണ്ട്. ഒന്നിലെ പോലെ നിങ്ങൾ കെട്ടിപ്പിടിച്ച് ഒത്തിച്ചിരിച്ച് നടക്കുന്നുണ്ട്. സന്തോഷം എന്നെ കണ്ടു നിറഞ്ഞിട്ടുണ്ട്. പലതും ശ്രമിച്ചു. ഇനി നിങ്ങൾ തമ്മിൽ തല്ലിക്കാവുന്ന കാണാൻ എനിക്ക് വയ്യ.
बातों मेरे बातों पे यकीन कर, गानों में है फील कभी फील कर, रब्बा मेरे पापों को फॉरगिव कर, सारे मेरे जख्मों को तू हील कर. बातों मेरे बातों पे यकीन कर, गानों में है फील कभी फील कर, रब्बा मेरे पापों को फॉरगिव कर, सारे मेरे जख्मों को तू हील कर. बदला लेने को अभी मैं नहीं चाहता, लेकिन खुदा पे अभी भी मैं बिलीव करता. समझदारी से डेविल को डील करता, कभी चुपके चुपके बाइबल जाके रीड करता, गानों से मैं लोगों को हील करता, धीरे धीरे मेरे सारे गोल्स अचीव करता. yeah. बातों मेरे बातों पे यकीन कर, गानों में फील कभी फील कर, रब्बा मेरे पापों को फॉरगिव कर, सारे मेरे जख्मों को तू हील कर. मैं तो बाहर घूमता था, मेरी सारी दुनिया थी, मेरे दोस्त मेरे खास, पर धीरे सारे दोस्तों ने छोड़ दिया साथ. अब मेरी सारी दुनिया है मेरी माँ और अप्पा. मस्ती में मैं जाकर सच बोल देता था, लेकिन खुद को लेकर मैं नहीं करता मजा. दर्द भी मुझे अभी फील नहीं होता था, फील होने लगा जब मैंने छोड़ा नशा. मेरे दिल फॉरगिव कर, सारे मेरे जख्मों को.